ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಹರಿ, ಹರಿ ರಾಮ 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 ಹರಿ. ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ಭಕ್ತಾಂಚ ಆಜ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ವರ್ಗಮಧ್ಯೆ ಸ್ವಾಗತ ಹೇ. आपण बऱ्याच दिवसापासून हा अध्याय किंवा ही श्रृंखला पाहत आहोत. मनुच्या पुत्राचे वंश ही वंशावळ वर्णन केलेली आहे आणि तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात की धाष्ट घराण्यातील अर्थात क्षत्रिय घराण्यातील लोक असून सुद्धा ते ब्राह्मण झाले. आणि याला नारद मुनी तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की नारद मुनीचं उदाहरण देतात की नारद मुनींच्या विधानावरून यस्य यलक्षणं प्रोक्त पुंसो वर्णाभिव्यंजकम, ही हा श्लोक सातव्या स्कंदातील आहे. ज्यावेळी युधिष्ठिर परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामींच्या चर्चा होती त्यावेळी परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारले होते आणि प्रल्हाद महाराजांची ज्यावेळी कथा श्रवण केल्यानंतर परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला की वास्तविक प्रल्हाद महाराजांचं घराणं असुरी कुळात असून सुद्धा असा भक्त जन्माला आला. दुसरी गोष्ट आहे की ब्रह्माजी शिवजी सुद्धा त्याची महानता त्याचा गुणगौरव करतात असा हा राजा प्रल्हाद महाराज यांची कथा श्रवण केल्यानंतर परीक्षित महाराज प्रश्न विचारतात की युधिष्ठिर महाराज सुद्धा असेच एक राजा होते आणि युधिष्ठिर महाराजांना ज्यावेळी नारद मुनी सांगत होते आणि नारद मुनी ज्यावेळी सर्व काही वृत्तांत किंवा युधिष्ठिर महाराजांना सर्व जे आध्यात्मिक राजनीतिक जे काय असेल सांगत असताना एका वर्ण वंशावळीची वर्णन करतात. एक सुंदर वर्ण वंश चार वर्ण चार आश्रमाची भगवंतांनी का निर्मिती केली ह्याच्याविषयी बोलत असताना नारद मुनी ह्या श्लोकाचं उदाहरण देतात की यश्च यलक्षणं प्रोक्त पुंसो वर्णाभिव्यंजकम यदन्यत्रापि दृश्यते तत्तय नैव विनिर्दिशेत. जर एका वर्णातील गुण दुसऱ्या वर्णाच्या मनुष्यामध्ये आढळले तर त्यांना त्याच्या गुणलक्षणावरून ओळखले जावे. ज्या कुळात ज्याचा जन्म झाला होता त्यावरून नव्हे तर जन्म महत्वाचा नाही. वेदामध्ये मनुष्याच्या गुणवत्तेला महत्व दिले आहे. तर वास्तविक आपण पाहतो की अशा कित्येक उदाहरण आहेत भागवत मध्ये आहेत किंवा आपण पाहतो की कोणी क्षत्रिय असून सुद्धा ब्राह्मणाचं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे आणि ब्राह्मण असून सुद्धा क्षत्रियाचं कार्य केलेलं आहे किंवा एखादा वैश्य असून सुद्धा ब्राह्मणाचं कार्य केलेलं आहे किंवा एखादा शूद्र असून सुद्धा ब्राह्मणाचं कार्य केलेलं आहे. तर आपण पाहतो की त्याला इथं नारद मुनी प्रभुपाद तात्पर्यमध्ये सांगतात की त्याच्या गुणलक्षणावरून ओळखलं पाहिजे न की त्याच्या घेतलेला जन्म महत्वाचा नाही. तर वास्तविक पाहायला गेलो तर ईशोपनिषद मध्ये एक श्लोक येतो यस्मिन सर्वांनी भूतान्यात्म वा भूत विजानत तत्र को मोह कम शोक एकत्व मनु पश्यत. शास्त्रानुसार जर पाहायला गेलं सर्व जीवांना जो सर्व जीवांना गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणेच असणारे हे अंश ज्यावेळी तो पाहतो तर तो सर्व वस्तूंचा खरा ज्ञाता किंवा वस्तुता त्याला एक साक्षात्कार होतो आत्मसाक्षात्कार. आणि ज्यावेळी असा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तो जाणतो की वास्तविक कोणतं गुण लक्षण प्रकट झाले पाहिजे. आपण पाहतो की जर एखादा व्यक्ती शूद्र कुळात जन्माला येऊन सुद्धा ब्रह्म साक्षात्कार होतो आणि ब्रह्म साक्षात्कारामध्ये ब्रह्मस्तरावर येऊन भगवत साक्षात्कार प्राप्त करतो आणि भगवंताचं भजन पूजन करून आपलं गंतव्य प्राप्त करतो. तर इथं नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना तेच सांगत आहेत की वर्णाश्रम पद्धतीचे जे वर्णाश्रम पद्धत भगवंतांनी घालून दिलेले अतपुंबी दुजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागश सनुष्ठितम तश धर्मश संसिद्धी हरितोषणम कशासाठी घालून दिलेले तर एकच कार्य आहे की हरितोषणम भगवंतांची संतुष्टी भगवंताचं पूजन भगवंताचे गुण त्याने विकसित केले पाहिजे. ज्याप्रमाणे बुद्धिजीवी वर्ग अर्थात ब्राह्मण वर्ग त्यांनी ब्राह्मणाचे कार्य बुद्धिजीवी बुद्धी मनाने ब्राह्मणाचे कार्य उच्च कार्य केले पाहिजेत. सैनिक सुरक्षा दल आहे त्यानं क्षत्रिय वृत्ती धारण करून क्षत्रिय वृत्ती धारण करून त्यानं आपले गुण प्रकट केले पाहिजेत. वैश्याने गोरक्षा वाणिज्य हे गुण आहेत ते विकसित केले पाहिजेत. आणि श्रमजीवी जो शूद्र म्हणून ओळखला जातो श्रमजीवी वर्ग त्यांनी स्वामीची किंवा एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीची जे काही कार्य करेल तर त्याला त्यानं आपलं कार्य करत राहिलं पाहिजे आणि कर्माप्रमाणे किंवा गुणाप्रमाणे त्याने आपली उत्क्रांती किंवा आपलं संसिद्धी हरितोषणम भगवंतांना प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हाच एकमेव उद्देश किंवा हाच एकमेव गुण असला पाहिजे. वास्तविक पाहायला गेलं तर आशिती चतुर्षेव लक्षारतम जीव जातीशु भ्रमद्भी पुरुषम प्राप्य मानुषम जन्म पर्याप्तम. ज्यावेळी आहार निद्रा भयमयतून ह्याच्यात ज्यावेळी जीव किंवा एखादा व्यक्ती मनुष्य हे प्राप्त करण्यासाठी खडतर तपस्या करतो किंवा खडतर दिवस रात्र कष्ट घेतो तर भागवत वर्णन करून सांगतं की धर्मे ही एक अधिक विशेषो एक असा विशेष गुण आहे मानवात की त्यानं त्याचं गुण प्रकट केलं पाहिजे. धर्मेन हीन पशुबी समान जर त्यानं ते गुण विकसित नाही केलं तर तो एक पशु समान म्हणून ओळखला जातो. म्हणून धर्म एक अधिक विशेषो एक असा अधिक विशेष विशेष धर्म आहे की मानवाचा की त्यानं त्याचं गुण प्रकट केलं पाहिजे. तर चार वर्णन चार आश्रमाची ह्याच्यासाठीच भगवंतांनी रचना केलेली आहे की भगवत प्राप्तीसाठी तो त्याच्या गुणानुसार वरती वरती किंवा हळूहळू येऊ शकतो. म्हणून तदब्य लपताम जात तेषम आत्मविमानी नाम ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये वर्णन येत आहे वराकानन अनाश्रित्य गोविंद चरणद्वयम. मनुष्य जन्म प्राप्त करून 84 लाख युनी फिरल्यानंतर त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि या मनुष्य जन्मामध्ये जर त्यानं भगवत भक्ती संसिद्धी हरितोषणम हरीची सेवा करत नसेल तर वास्तविक तर तो स्वतःचीच एक हत्या करत आहे. किंवा जे मिळालेलं जन्म आहे दुर्लभ मानव देह देहिना क्षण भंगुर तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ मानव देह असून सुद्धा दुर्लभ मानव देह देहिना क्षण भंगुर हा क्षणभंगुर देह आहे आणि तो त्याच्या गुणाचा विकास करत नसेल तर वास्तविक तर तो एक आपली हत्याच करत आहे. 84 लाख युनीमधून फिरल्यानंतर या भारत भूमीमध्ये त्याला जन्म प्राप्त झाला मनुष्य जन्म. तर ह्याच्यासाठी वराकानन अनाश्रित्य जे उच्च लोकातील देवी देवता आहेत ते इथं अवतार घेण्याची इच्छा करतात का गोविंद चरण द्वयम असं म्हणलेलं आहे. भगवंताच्या चरणाची इथं क्षण मात्र सेवा केल्यानंतर भगवंताच्या चरणावरील तुलसी भगवंताचं नाम गुण लीला ह्याच्यात ज्यावेळी ह्या भारत भूमीमध्ये थोडं काहीतरी इच्छा करतो तर त्यावेळी तो निश्चित रूपानं उच्च गतीला प्राप्त होतो. म्हणून आपण उदाहरण पाहतो की खटवांग महाराजांचं की खटवांग महाराज असेच एकदा खटवांग महाराज ज्यावेळी लढत लढत देवलोकात किंवा स्वर्गलोकात जातात आणि ज्यावेळी त्यांना समजते की माझा काही क्षण राहिलेला आहे, तर त्यावेळी ते भारत भूमीमध्ये येतात आणि भारत भूमीमध्ये आल्यानंतर तत्क्षण ते मुक्त होतात किंवा ते आपल्या गंतव्याला प्राप्त होतात. भगवंताचा आश्रय घेतल्यानंतरच जीवात्मा आपले गुण भगवंताच्या चरणाच्या सेवेत चरणाशी लावत नाही, तोपर्यंत ते वास्तविक गुण प्रकट करत नाही. किंवा दुसरा कोणताच मार्ग नाही, श्रवण कीर्तन हा एकमेव मार्ग आहे. तस्मात सर्वात्मना राजन हरि सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितवेश स्मर्तव्य भगवान नृनाम. ज्यावेळी श्रवण कीर्तन करतो तर त्यावेळी वास्तविक आणि हळूहळू तो भगवंतांना पाहू शकतो आणि भगवंताच्या चरणाशी सेवा करून तो आपलं गंतव्य प्राप्त करू शकतो. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दुसरा कोणताच मार्ग नाही. न हेतून शिवपंथा विशता संस्कृता विह वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजित. दुसरा मार्ग नाही ज्ञान योग, हट्टयोग, ध्यान योग, अष्टांग योग. कोणताही मार्ग सुख प्रदान करू शकत नाही. वास्तविक सुख भगवंताच्या चरणाशी आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यानं दिवस रात्र कष्ट न करता भगवंताच्या चरणाची सेवा करून आपली गती प्राप्त केली पाहिजे. ज्यावेळी नारद मुनी व्यासदेवांना आपलं उदाहरण देऊन सांगतात की आपण कसं गुण प्रकट करू शकतो, त्यावेळी नारद मुनी स्वतःचं उदाहरण सांगतो की ज्यावेळी श्रवण कीर्तन करतो एखादा व्यक्ती, तर त्यावेळी वास्तविक शुश्रूषा शब्द धानष्ट वासुदेव कथारुची शात महसेवया विप्रा पुण्यतीर्थ निशेवनात. हळूहळू भगवत सेवेचे महत्व भगवंताचे सेवा करतो तर त्यावेळी तो श्रद्धा श्रद्धा शब्दे विश्वास सुदृढ निश्चय दृढतेने लागतो, तर त्यावेळी तो वास्तविक साधूचा संग करून भजन क्रिया करून हळूहळू आपली गती किंवा आपली जे गुण आहे तो वास्तविक प्रकट करतो. आणि पुढे भाव प्रेम लक्षण प्राप्त करून आपल्या उदाहरणावरून सांगतात की तो जरी खालच्या कुळात जन्माला आला असला तरी भगवत साक्षात्कार प्राप्त करू शकतो. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योग्यता भगवत विज्ञान मुक्त संघर्ष जायते. भाव आणि प्रेम तो प्रकट करू शकतो. जरी ते स्वतःचं उदाहरण देऊन सांगतात की मी एक दासीपुत्र होतो आणि एका तुच्छ अवस्थेमध्ये असताना सुद्धा एक माझी माता ती एक ब्राह्मणांच्या घरी कोणाच्याही घरी भांडी कुंडी धुणं करायची. आणि असेच एकदा ज्यावेळी साधू आले असताना काही लोक गावातले म्हणतात की तू आज त्या साधूंची सेवा कर, चातुर्मासाचा महिना असतो. आणि या चातुर्मासाच्या महिन्यामध्ये कित्येक साधू कथा कीर्तन श्रवणामध्ये लागलेले असतात. आणि अशाच वेळी त्यांच्या गावामध्ये साधू आले असताना तर ती माता त्यांची सेवा करत असते. आणि सेवा करत असताना नारद मुनी सुद्धा तिथे असतात. आणि नारद मुनींना खेळण्यात बागडण्यात कसलीच रुची नसते. आणि नारद मुनी त्यांची सेवा करू लागतात, त्याचे कथा कीर्तन ते श्रवण ऐकतात. आणि ऐकल्यानंतर हळूहळू ते आपल्या उदाहरणावरून व्यासदेवांना सांगतात की मी आज ह्या स्टेजला का आलोय, तर ज्यावेळी माझी माता ज्या माझ्या मातेने शरीर सोडलं आणि शरीर सोडल्यानंतर जे चातुर्मासातील दिवस संपल्यानंतर हे परत साधू निघून गेले, पण मी मात्र सर्व काही त्यागून वनगमन केले. आणि वनगमन केल्यानंतर मी भगवंताचं ध्यान करू लागलो. भगवंताचं ध्यान केल्यानंतर भगवंताचं दर्शन मला हृदयामध्ये प्रकट झालं. आणि प्रकट झाल्यानंतर ज्यावेळी मी शरीर सोडलं तर त्यावेळी एका कल्पाच्या नंतर ब्रह्माजींचा जन्म झाल्यानंतर मी ब्रह्माजींचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो. आणि देव दत्त नावाची विना भगवंतांनी साक्षात मला दिली. तर आपण पाहतो या उदाहरणावरून की एखादा तुच्छ वर्गातील व्यक्ती सुद्धा ब्राह्मणाचं गुण प्रकट करू शकतो किंवा वैश्याचं, क्षत्रियाचं, शूद्राचं. तर त्याला त्याच्या गुण लक्षणावरून ओळखलं पाहिजे, न की जात वर्णावरून. तर हेच इथं उदाहरण देऊन सांगतात की ज्यावेळी ब्रह्म साक्षात्कार होतो आज आपण पाहतो की बाहेरील लोक कथा करतात, जास्तीत जास्त रास लीलेवरती चर्चा करतात, पण जे ऐकणारे सुद्धा कामुक असतात, सांगणारे सुद्धा कामुक असतात, आणि अशा भावनेत कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्ये रासलीलेचं वर्णन किंवा भगवत भगवंताच्या लीलांचं वर्णन ज्यावेळी करतो, तर त्यावेळी वास्तविक त्या व्यक्तीमध्ये शुद्धीकरण नसल्यामुळे तो त्याचा अर्थ चुकीचा लावतो. आणि असंच एक उदाहरण आहे की ज्यावेळी प्रभुपादांच्याकडे एक व्यक्ती येतो, आणि प्रभुपादांच्याकडे एक व्यक्ती आल्यानंतर प्रभुपादांना म्हणतो की मी ह्याच्यावरती PhD केलेले आहे, गीत गोविंदवरती PhD केलेले आहेत. तर महाराज उदाहरण देऊन सांगतात की हा व्यक्ती प्रभुपादांना सांगतोय की मी PhD केलेले आहे, पण महाराज जाणून गेले की ह्याने LKG KG सुद्धा केलेलं नाही. कारण जोपर्यंत शुद्धीकरण नाही तोपर्यंत तो भगवंतांना पाहू शकत नाही. म्हणून आपल्या गुणाचा जोपर्यंत तो विकास करत नाही, तर वास्तविक तो भगवत भक्तीत जे गुण आहेत, तर सरास 30 गुणाचं वर्णन केलेलं आहे शास्त्र भागवतमध्ये सुद्धा. नारद मुनी उदाहरण देऊन सांगतात, तर हे गुण जोपर्यंत तो प्राप्त करत नाही, इंद्रियांना शुद्ध करत नाही, तोपर्यंत तो आपल्या वृत्तीला बदलत नाही. आणि जोपर्यंत वृत्तीला बदलत नाही तोपर्यंत तो एक स्तरावर, एक उच्च स्तरावरती येऊ शकत नाही. आणि जो उच्च स्तरावर येतो त्याला शास्त्र सांगतं की ब्राह्मण म्हणून ओळखलं जातं. तर न जातीवरून न ओळखता त्याला त्याच्या गुण लक्षणावरून ओळखलं पाहिजे. हळूहळू तो चार नियमांचं पालन करतो आणि जप साधना किंवा साधक म्हणून व्यवहार करतो. पुढे उत्तम अधिकारी म्हणून ज्यावेळी कथा कीर्तनामध्ये रस घेतो, आनंद घेतो, तर त्यावेळी तो वास्तविक आपल्या गुणांना तो विकसित करतो. आपण प्रभुपादांच्या सुद्धा उदाहरणावरून पाहतो की प्रभुपादांनी सुद्धा जो प्रचार केला तो अशा काही लोकांना केला की ज्यांचे गुण काहीच नव्हते, किंवा त्यांनी त्यांच्या जातीमध्ये किंवा एका उच्च कुळामध्ये सुद्धा जन्म घेतलेला नव्हता, पण अशा कुळातील लोकांना सुद्धा त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार करून, भगवत भक्ती नामाचं महत्त्व सांगून त्यांना वरती आणून एका आध्यात्मिक पंचरात्र विधी ह्या विधीमध्ये आणून भगवत सेवेमध्ये लावून त्यांचा उद्धार केलेला आहे. कित्येक पाश्चात्य लोक जे प्रभुपादांच्या समोर असे येऊन बसायचे आणि न अंगावर कपडे, न त्यांना माहीत की धर्म काय, अधर्म काय, आध्यात्मिक काय, भौतिक काय, काहीच माहीत नाही. पण अशा लोकांना ज्यावेळी भगवत सेवेमध्ये लावलं, चार नियमांचं पालन करायला शिकवलं, तर त्यावेळी वास्तविक त्यांनी ते गुण विकसित केले. प्रभुपाद बावरीमध्ये राहायचे. मुकुंद महाराज वर्णन करून सांगतात की मी सुद्धा त्या बावरीमध्ये राहत होतो, प्रभुपाद बावरीमध्ये राहायचे, आणि संपूर्ण बावरीमध्ये एकच शिष्य संन्यासी झाले, ते म्हणजे मुकुंद महाराज. मुकुंद महाराज प्रभुपादांना येऊन सांगतात की प्रभुपाद मी खूप, ज्यावेळी त्यांना समजलं की पाप कृत्य काय असते, वाईट वृत्ती काय असते, तर त्यावेळी ते म्हणतात की मी खूप पाप केले, मी पहिला ड्रग्स विकायचो. प्रभुपाद म्हणले ठीक आहे, उत्तम कॅटेगरीचा भक्त प्रभुपादांच्या लक्षणावर आपण पाहतो की ठीक आहे, मी सुद्धा पहिले पूर्वी ड्रग्सच विकायचो. फार्मसी कंपनी होती प्रभुपादांची. प्रभुपाद म्हणायचे मी सुद्धा ड्रग्सच विकायचो. तर परत प्रश्न विचारला मुकुंद महाराजांनी, मला आता जेलमध्ये जावं लागणार. मग काय झालं, भगवंतांनी सुद्धा जेलमध्येच अवतार घेतलेला आहे की त्या सकारात्मक वृत्तीला धारण करून प्रभुपाद त्या व्यक्तींना प्रचार करायचे, त्यांच्यातले अवगुण न पाहता त्यांच्यामध्ये कशी भगवत भक्ती विकसित होईल, तो गुण कसा विकसित होईल, आणि भगवंताची प्राप्ती कशी करतील, हाच प्रभुपादांचा उद्देश असायचा. आणि प्रभुपादांचा जो उद्देश आहे, अनार्पित चिरात चरित करुणा अवतीर्ण कलो, जे चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन आहे की हा चंडाले कीर्तन संचारे नाम प्रेम माला गांती करीला प्रचारे. चांडाळ कुळामध्ये जरी जन्माला आलेला असलेला व्यक्ती तरी तो चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं तारू शकतो आणि तो आपलं गंतव्य प्राप्त करू शकतो. कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की आर एक स्वभाव गौरेर शून भक्त गण, ऐश्वर स्वभाव गुड करे प्रकटन. चैतन्य महाप्रभूंचा असा एक स्वभाव आहे, असे एक ऐश्वर चैतन्य महाप्रभूंनी प्रकट केलेलं आहे की संन्यासी पंडित गणेर करीते गर्वनाश, निचशूद्र आदी करेन धर्मेर प्रकाश. धर्माचा प्रचार कुणाला करायला लावलेला आहे? निच शूद्र भक्त, निच शूद्र द्वारा करेन धर्मेर प्रकाश. संन्यासी पंडित करेर गर्व, त्यांचा गर्व नाश करील. संन्यासी पंडित गणेर करीते गर्वनाश, अशा लोकांचा त्यांनी गर्वनाश केलेला आहे. उच्च जे स्वतःला समजायचे, पूर्व इतिहासामध्ये आपण पाहतो की ज्यावेळी वेदांत सूत्र वाचल्यानंतर, हळूहळू वेदांत सूत्र वाचल्यानंतर त्याला पारंगत समजलं जायचं, आणि तो ते काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत धिंडोरा पेटवत सगळ्यांना सांगत जायचा की माझ्याशी मी पंडित झालेलो आहे. आणि हे तथाकथित पंडित ज्यावेळी पांडित्य आपलं दाखवायचे, तर असा पांडित्य दाखवणारा तो ब्राह्मणांचा गुरु व्हायचा. आणि असा ज्यावेळी गुरु व्हायचा तर त्यावेळी त्याला संन्यास घेण्यासाठी अधिकार असायचा. तर असा वास्तविक दुसरा कोणी संन्यास घेऊ शकत नव्हता. पण चैतन्य महाप्रभूंनी तर दाखवून दिलेलं आहे की त्यांचा गर्वनाश. जसं आपण पाहतो की वाराणसीमध्ये चैतन्य महाप्रभू असताना त्या संन्यासांचा गर्वचा नाश केलेला, गर्व करत होते संन्यासी, की ते म्हणायचे की भाऊक असं भाऊक होऊन असं कसं काय कीर्तन करतो. हा व्यक्ती संन्यासी असून सुद्धा बहिष्कृत केले होते चैतन्य महाप्रभू. पण चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सुद्धा प्रचार केला, कारण चैतन्य महाप्रभूंच हे जे आंदोलन आहे तर ते निचशूद्रद्वारा करेन धर्मेर प्रकाश. धर्माचा प्रचार कुणाला करायला लावलेला आहे? तुच्छ पात्र अपात्र न देखी स्थानास्थान. कोणाला पात्र अपात्र असू तर त्याला या धर्माचा प्रचार करण्यासाठी, हरिनामाचा प्रचार करण्यासाठी लावलेल्या. आणि आपण प्रभुपादांच्या मिशनमध्ये पाहतो की कित्येक लोक प्रचार करत आहेत, तर भगवत भक्तीचा प्रचार करत आहेत. तर प्रभुपादांनी सुंदर रीतीने हा चैतन्य महाप्रभूचं जे आंदोलन आहे ते आपल्याला आपण पाहतो. पुढे ज्यावेळी प्रद्युम्न मिश्र चैतन्य महाप्रभूंच्याकडे जातात आणि कृष्ण कथा श्रवण करण्याची इच्छा करतात, तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हणतात, आता प्रद्युम्न मिश्र हे ब्राह्मण कुळातील उच्च वर्ण वर्गात जन्म घेतलेले. आणि चैतन्य महाप्रभूंच्याकडे ज्यावेळी प्रद्युम्न मिश्र जातात, त्यावेळी प्रद्युम्न मिश्रला चैतन्य महाप्रभू म्हणतात की आम्ही ना जाणीबा कृष्ण कथा, आम्ही जाणत नाही राय जाणीबा. भक्ती प्रेम तत्व कही राय करी वक्ता, आपण ही प्रद्युम्न मिश्र सहयश होता. चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलं राय रामानंद जे काल तिरोभाव झाला त्यांचा, की एका शूद्र कुळात जन्माला येऊन सुद्धा एक उच्च गुण प्राप्त केलेले आहेत. चैतन्य महाप्रभू वारंवार जाऊन त्याच्या घरी जाऊन कृष्ण कथा, प्रल्हाद महाराजांची कथा, ध्रुव महाराजांची कथा श्रवण करायची, कृष्ण कथा श्रवण करायची. आणि ज्यावेळी प्रद्युम्न मिश्र आल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हणतात मी जाणत नाही कृष्ण कथा, राय रामानंद राय जाणतात, त्यांच्याकडे तू जा. आता रामानंद राय एका शूद्र परिवारात जन्माला आले होते, पण चैतन्य महाप्रभूंनी इथं दाखवलेले की येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय. तर जो कृष्ण तत्व जाणतो, जे आध्यात्मिक तत्व जाणतो, ज्याने वास्तविक गुण प्रकट केलेले, तर तो सेई गुरु होऊ शकतो. तो आध्यात्मिक मध्ये जो भगवत भक्तीचा प्रचार करू शकतो. ज्यावेळी वाराणसीमधले हे संन्यासी, ज्यावेळी असे ब्राह्मण ज्यावेळी ब्राह्मण लोक हे ज्यावेळी अध्यापन करायचे, वेदांचा सार पाठ करायचे, त्यांचा चारही वेद उपनिषद जे काय असेल ते पाठ व्हायचं त्यांच्या, आणि हे पांडित्य म्हणून सर्वांना सांगायचे, आणि ते सर्व गुरु बनायचे, असे ब्राह्मण गुरु बनायचे. पण चैतन्य महाप्रभूंनी इथं दाखवून दिलेले की रामानंद राय यासारख्या एखाद्या शूद्र व्यक्तीकडून सुद्धा कृष्णकथा श्रवण करू शकतो, कारण वास्तविकतेने गुण प्रकट केलेले. म्हणून ज्यावेळी व्यक्ती गुण आपले प्रकट करतो, चैतन्य महाप्रभूंचे नमो महावदन्य अवतार आहे, तर ह्याच्यासाठीच आहे की ह्या नामाचं महत्व सुद्धा हरिदास द्वारा नाम महात्म्य प्रकाश, हरिदास यांच्याकडून नाम महात्म्य प्रकाश. हरिदास ठाकूर हे मुसलमान परिवार जन्म झाला होता, एका यवन परिवारात जन्म होऊन सुद्धा त्यांनी ते हरिनामाचं जे महत्व आहे ते दाखवून दिलेलं आहे. कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये फिरत असताना नामाचा प्रचार करत असताना की पाहतात की दक्षिण भारत यात्रेला जात असताना रंगनाथजीच्या मंदिरावर मध्ये बसलेला एका पायरीवरती एक अनपड ब्राह्मण पाहतात की हा ब्राह्मण अशुद्ध होय पडे आनंद आवेश अशुद्ध पडे लोके करो उपवासे त्याच्या पुढं कित्येक असे लोक जात होते येत होते आणि त्याचा उपवास करायचे की हा पंडित हा गीतेचा पाठ करतोय असे लोक म्हणायचे कारण जे पूजा करायला आतमध्ये जाणारे पुजारी सिनियर पुजारी ते सगळे जायचे तर ते पांडित्य त्यांना म्हणायचे की अशुद्ध होय पडे आनंदावी चैतन्य महाप्रभूंना त्याचं काय वाटलं की असं कसं याच्यामध्ये जे लक्षण प्रकट केलेलं आहे त्याला विचारतात चैतन्य महाप्रभू कोण त्याची निंदा करते कोण काय करते चैतन्य महाप्रभू पाहत आहे केह निंदे के हसे तहा नाही माने आविष्ट होय मन गीता आद्य गीतामध्ये आपलं डोकं घालून बसलेलं आहे भगवतेचा गीताचा पाठ करत आहे आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात त्याच्यामध्ये जे लक्षण प्रकट झालेले आहेत वास्तव रुदन करत आहे महाप्रभू पूजेला तहा महाशय कुठला अर्थ जाणलाय असा की जे असे लक्षण प्रकट केलेले आहे तर तो ब्राह्मण म्हणतो की विप्रक हे मूर्ख आम्ही शब्दार्थ नाही जाणी शुद्धा शब्द गीतापडे गुरु आज्ञा माने गुरुंनी सांगितलेली भगवद्गीता वाचायला पण काय वाचता येत नाही पण हातात धरून बसलेला आहे आणि पण अशी लक्षणं तर त्यावेळी तो ब्राह्मण सांगतो अर्जुने रथ कृष्ण रज्जू हे उदर बसियाची ताटी श्यामल सुंदर श्याम सुंदर आत्माराम असताना सुद्धा जे सदैव आनंद स्वतःमध्ये आनंद घेणारे जे द्वारकाधीश जे स्वतःमध्ये जे एवढ्या राण्यामध्ये आनंद घेणारे आणि 16,108,000 राण्या आणि कित्येक त्यांचं साम्राज्य त्यांना कशाचीच गरज नाही असा व्यक्ती कृष्ण रज्जू होय उदर अर्जुन रे रथ कृष्ण रज्जू होय उदर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करताना माझ्या डोळ्यातून अश्रू पाहत होते की हा भगवान साक्षात पूर्ण पुरुषोत्तम अखिल कोटी ब्रह्मांड नायक हा एका व्यक्तीचं सारथ्य घोड्यांना पाणी घालतोय घोड्यांना धुण्याचं कार्य हे कसं काय हे करू शकतात म्हणून डोळ्यातून माझ्या अश्रू पाहत होते चैतन्य महाप्रभू गीतार पाठ तोमार अधिकार तुम्हीच जाणे गीतार सार असा व्यक्ती गीतेचा पाठ गीतेचा अधिकारी बनू शकतो हे चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन आहे म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितले हरिदास ठाकुरांद्वारे जे प्रकट केलेले हरिदासद्वारा नाम महात्म्य प्रकाश हरिदासद्वारा नाम महात्म्य प्रकाश जे आज आपण दिवस रात्र घेत आहे हरिनाम पण एका यवन कुळामध्ये येऊन सुद्धा चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं असा व्यक्ती हरिनामामध्ये एक उच्च पद प्राप्त करू शकतो सनातनद्वारा भक्ती सिद्धांत विलास सनातन गोस्वामी ब्राह्मण परिवारात जन्म घेतला होता परंतु जवळजवळ मुसलमान झाले होते सर्व काही मुसलमानाचं नावं पण बदलून टाकली होती साकार मल्लिक दबीर खास जे असे ना जे आपण पाहतो सनातन गोस्वामींच्याकडून भक्ती सिद्धांत विलास चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं भक्तीचं तत्व काय हे दाखवून दिलेले रूप गोस्वामी द्वारा ब्रजरे प्रेम रसलीला श्री रूप द्वारा ब्रजरे प्रेम रसलीला के बुजीते पारी गंभीर चैतन्य खेला खेला म्हणजे लीला चैतन्य महाप्रभूंच्या लीलाला कोण बरे जाणू शकतो कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की चैतन्य महाप्रभूंच्या या लीलेला कोणी जाणू शकत नाही पात्र अपात्र बघत नाहीत चांडाळ कुळामध्ये जन्माला आलेलं असलं तरी त्याला वरती घेऊन जातात आणि भगवत भक्तीचा सार सांगण्यासाठी प्रयत्न करतात स्वतः असंच भाऊक होऊन कीर्तन करतात नाचतात काय गातात काय हे आंदोलनच विचित्र असं वाटतंय का त्याला की की आपण पाहतो की कोण नाचतंय काय कोण काय करतंय पण भगवंतांना संतुष्ट करण्याचं जे चैतन्य महाप्रभूंनी कार्य केलेलं आहे गुरु मुरे मूर्ख करिले शासन की मला मूर्ख समजतात आणि असं कीर्तन करायला सांगितलेलं चैतन्य महाप्रभू स्वतःला असं दाखवून देतात के बुजीते पारे गंभीर चैतन्य खेला चैतन्य महाप्रभूंच्या लीलांना कोण बरं जाणू शकतो म्हणून कृष्णदास गवीर स्वामी म्हणतात की श्री चैतन्य लीला येई अमृतेर सिंधू त्रिजगत भासायते पारे एक बिंदू. जर चैतन्य महाप्रभूंचा या सिंधू या सागरामधला एक बिंदू जरी प्राप्त झाला तर वास्तविक त्याने त्याच्या गुणाचा विकास केला किंवा त्याने भगवत भक्ती पाठ केले असं कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात. चैतन्य चरितामृत नित्य कर पान या होय ते प्रेमानंद भक्ती तत्व ज्ञान. भक्ती तत्व ज्ञान प्राप्त करू शकतो फक्त चैतन्य चरितामृत वाचन करा पान करा असं कृष्णदास गोविराज गोस्वामी म्हणतात. आणि ज्यावेळी असं ज्यावेळी श्रवण कीर्तन करतो एखादा व्यक्ती तर त्यावेळी वास्तविक तो गती प्राप्त करू शकतो. वास्तविक आपले जे गुण आहेत ते इथं प्रकट करू शकतो. आपण उदाहरण कित्येक पाहतो की विश्वामित्र मुनी सुद्धा ब्राह्मण कुळातले होते, क्षत्रिय कुळातले होते ब्राह्मण झाले, परशुराम सुद्धा ब्राह्मण होते क्षत्रिय झाले. इतकंच काय आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या काळात बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण होते, पण क्षत्रियाचं काम असं केलं की 5000 लोक 3 मार्च 1660 साली ज्यावेळी सिद्धी जोहरांनी वेढा ठोकला होता पन्हाळगडाला, आणि अशा अमावास्याच्या रात्री काळोख्या रात्री हा वेढा फोडून हा ब्राह्मण बाजीप्रभू देशपांडे 5000 लोकांशी लढा देतो एकटा. कारण क्षत्रियाच्या कुळामध्ये ब्राह्मण जन्माला येऊ शकतो, ब्राह्मणाच्या कुळामध्ये क्षत्रिय जन्माला येऊ शकतो. एका कारण एक श्रमजीवी आज पाहिलं जातं की कलियुगात म्हटलं जातं की सगळे शूद्र आहेत, पण श्रमजीवी म्हणजे जे सेवक आहेत सेवा करत आहेत त्यांना श्रमजीवी म्हणतात. त्याच्याही खाली जे ब्रह्मचारी म्हणून गुरुची सेवा सर्व समाजाची सेवा करतात अशी दास भावनेनं चैतन्य महाप्रभूंनी शिकवून दिलेले गोपीर भरतू पद कमलय दास दासोन दास भावनेत सेवा करून आपल्या गुणाचा विकास करून भगवत भक्ती प्राप्त करू शकतो. आपण बरेच उदाहरण पाहतो, शबरीची सुद्धा कथा आपण पाहतो की शबरी सुद्धा कुठल्या जातीची होती कोणती तिला हेच माहीत नव्हतं की मी काय अवस्था आहे माझी ही पण माहीत नव्हती. पण ज्यावेळी मातंग ऋषींच्या आश्रमाला आश्रय घेती, कारण भागवत प्रमाण आहे किराट हुनिंद्र पुलिंद पुलकश आबिर शुंभ यवनात खसादया येने जे पापा येत पात आश्रया शुद्धंती तस्मे प्रभ विष्णवे नमः. कारण एखादा व्यक्ती गुरुचं किंवा एखाद्या भगवत भक्ताचा आश्रय घेतो तर त्यावेळी कुठल्याही कुळातला असो, किराट असो हुनिंद्र असो पुलिंद असो पुलकश असो आबिर असो यवन असो खस असो कोणत्याही जातीतला असो. आपण पाहतो की प्रभुपादांचं मिशन सगळ्या चायनामध्ये सुद्धा आहे, सुद्धा कित्येक प्रकारचे जीव खातात पण भगवत भक्ती सुद्धा तिथं करणारे असे कित्येक लोक आहे. तर ज्यावेळी भगवत भक्ताचा आश्रय भगवंताचा आश्रय गुरु साधू आणि शास्त्र श्रीमद भागवत पुराणाचा आश्रय घेतो तर निश्चित रूपानं तो ते गुण प्राप्त करू शकतो. भगवत भक्ती असे की पुढच्या जन्मात सुद्धा त्याला त्याचे गुण जे काही विकसित केलेले ते पुढच्या जन्मात सुद्धा त्याला उपयोगी पडू शकतात. जसं आपण उदाहरण नारद मुनी भागवताच्या भागवतमध्ये सांगतात की हा राजा इंद्रदुम्न राजाचे स्टोरी सांगताना हा गजेंद्र पूर्व इतिहासामध्ये त्यानं भक्ती केली होती, पण हा ज्यावेळी गजेंद्र कित्येक स्त्रिया कित्येक पत्न्या होत्या कित्येक ह्याच्या राण्या होत्या आणि असे असताना सुद्धा सर्व काही ताकद सर्व काही असताना सुद्धा मुले बाळे सर्व असताना हा अंत सरुष्य बलेन पदे ग्रहितो. ज्यावेळी तो एका तळ्यामध्ये विहार करण्यासाठी सर्व आपल्या पत्न्यासोबत गजेंद्र जातो तर त्यावेळी एका मगरीनं त्याचा पाय मगर त्याचा पाय पकडते आणि असा बलवान म्हणून म्हटलं जातं. कुंती देवी म्हणते की जन्म ऐश्वर श्रुतीशी भेद मान मदम पुमान नैवा आरती भी धातुम वय तॉम अकिंचन गोचर. जोपर्यंत अकिंचन गोचर होत नाही आपलं गुण भगवत भक्तीमध्ये लावत नाही तोपर्यंत तो कुठल्याही कुळातमध्ये असू दे, पण जोपर्यंत तो आपले गुण किंवा अकिंचन गोचर होत नाही तोपर्यंत तो भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. आणि ज्यावेळी ह्या बलवान हातीला पकडलं जातं मगर ज्यावेळी पकडते तर त्यावेळी ग्राहेन पतितरम भुजहस्त आर्तनाद करतो ओरडतो कोणी वाचवायला येत नाही. सगळ्या पत्न्या सर्व बाहेर जाऊन बसतात, सगळी मुलं बाहेर जाऊन बसतात, कोणी वाचवता येत नाही वाचवायला येत नाही. आणि त्यावेळी त्याने पूर्व इतिहासामध्ये जे काय भगवत भक्ती केली होती अहो आदिपुरुषम अखिल लोकनाथ, भगवंताना एक आपल्या सोंडेमध्ये कमळ उचलतो आणि ज लोकनाथ आहे हे आदिपुरुष भगवंताना आदि लोकनाथ असं म्हणून अर्पण करतो आणि तत्क्षण भगवंताची स्तुती करतो. तीर्थम श्रवा श्रवण मंगल नामधेय, हे भगवंता तुमची कीर्ती एका तीर्थस्थळाप्रमाणे आहे, तर तुम्ही माझा उद्धार करा, मला ह्याच्यातून मुक्त करा. तर त्यावेळी साक्षात भगवंतांनी तिथं प्रकट होऊन त्याला त्याचा उद्धार केला. म्हणून आपण पाहतो की पात्र अपात्र देखील चैतन्य महाप्रभूंचं जे आंदोलन आहे, चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. की काल राधाप्रसाद प्रभू सांगत होते की अशी जी कृपा आहे चैतन्य महाप्रभूंची, नमो महावदेने अवतार आहे, प्रभुपादांची कृपा आहे ती, त्याच्यामुळे आपण भगवत भक्ती प्राप्त करून योग्यता नसताना सुद्धा आपण भगवत भक्तीत लागून भगवंताची प्राप्ती करू शकतो. की कित्येक असे लोक आहेत की आज प्रभुपादांच्या मिशनमध्ये येऊन हरिनामाचा प्रचार करून स्वतःचा उद्धार दुसऱ्याचा उद्धार करतात आणि भगवत भक्ती प्राप्त करून भगवंताची प्राप्ती करतात. तर हे इथंच ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की न जातीवरून न त्याला उघड वर्णन करता, तर त्याच्या गुणावरून वर्णन, गुणावरून त्याला, त्याच्या गुणावरून त्याची योग्यता ओळखली पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभूंचं जे आंदोलन आहे आपल्यासाठी खरोखर जाणण्यासारखं आहे, किंवा आपल्याला एक कृपाच आहे की जेणेकरून आपण भगवत भक्ती प्राप्त करू शकतो आणि आपल्या गुणाचा विकास करू शकतो. आपली योग्यता नसताना सुद्धा प्रभुपादांच्या मिशनमध्ये येऊन भक्तांचा संग करून भगवत भक्ती किंवा भगवंताच्या चरणाची सेवा करून आपण दास 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 भावनेत सेवा करून आपण आपलं गंतव्य प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा. तर याच्यावरती कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ग्रंथराज श्रीमद भागवत पुराण की, श्रील प्रभुपाद की.